चीनी मंडी .com पॉडकास्ट।
यंदा ऊसाची थकबाकी 10% कमी राहील। यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यापासून थकीत ऊस बिलांचा प्रश्न गाजत आहे। महाराष्ट्रात थकबाकीचा डोंगर 5,000 कोटी रुपयांच्या पलीकडे गेला होता, पण यंदाच्या हंगामाच्या शेवटी ऊस बिल थकबाकी 10% कमी राहील असा विश्वास साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे। एका मुलाखतीमध्ये साखर आयुक्त गायकवाड यांनी साखर उद्योगाची सध्याची स्थिती आणि ऊस बिल थकबाकीची सध्याची स्थिती यावर भाष्य केलं। गायकवाड म्हणाले, ऊसाची बिलं थकीत असल्यानं सरकारकडून साखरेची किमान विक्री किंमत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, पण बिलं देण्याच्या प्रक्रियेला गती यावी यासाठी आम्ही अनेक पावलं उचलत आहोत। ज्या साखर कारखान्यांची थकबाकी 25% कमी आहे, सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष देण्यात येत आहे। यासंदर्भात त्यांची साखर आणि इतर जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासनाला त्या साखरेचे आणि मालमत्तेचे लिलाव करण्याची अनुमती देण्यात आली आहे। त्यानंतर केवळ औपचारिकता राहणार आहे। पुढच्या 15 दिवसात 3,500 कोटी रुपयांची देणी भागवली जातील। हीच प्रक्रिया 20% ही FRP देऊ न शकलेल्या साखर कारखान्यांच्या बाबतीतही राबवण्यात येणार आहे। सध्याच्या घडीला आम्ही वेगवेगळ्या 3 जिल्ह्यातील 3 साखर कारखान्यांवर कारवाई करत आहोत। या कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना प्रत्यक्ष बोलवून सूचना देण्यात आल्या। त्यानंतर पुढच्या 24 तासात 300 कोटींची देणी भागवण्यात आली। मुळात बहुतांश साखर कारखाने राजकीय नेत्यांच्या हातात आहेत। शेतकऱ्यांचे पैसे बुडवणं त्यांच्या हिताचं नाही, त्यामुळं आमच्याकडून जी पावलं उचलली जात आहेत त्यांना कारखान्यांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे। कोल्हापुरातील तर काही कारखान्यांनी केवळ थकबाकी भागवली नाही तर शेतकऱ्यांना ॲडव्हान्सही दिला आहे। त्यामुळं यंदा ऊस बिलाची थकबाकी 10% कमी राहील। त्याचबरोबर शेतकऱ्यांची FRP भागवण्यासाठी केंद्रानं साखर कारखान्यांचे बफर स्टॉक अनुदानाचे पैसेही जमा केले आहेत, तसंच निर्यात अनुदानही देण्यात येत आहे, जेणेकरून FRP देणं कारखान्यांना शक्य होईल असंही गायकवाड यांनी सांगितलं। बँकांनी कारखान्यांच्या मालमत्तेचं मूल्यांकन करताना थकबाकीचा हिशेबही घेण्याचा कायदेशीर मुद्दा उपस्थित केल्यानं साखर कारखान्यांना त्यांची थकबाकी कमी करायची आहे, कारण बँका कोणत्याही प्रकारचा अर्थपुरवठा करताना कारखान्यांची चांगली बाजूच जमेत धरतात। आता त्यांना FRP ची थकबाकी कमी करण्यासाठी केवळ साखर विकणं हाच उत्तम पर्याय आहे। जर घाऊक बाजारात साखर विकता येत नसेल तर थेट बाजारात विकावी। पुणे जिल्ह्यातील श्रीनाथ म्हास्कोबा साखर कारखान्यानं हा प्रयोग केला आहे। या मॉडेलमुळे साखर कारखान्यांना यापूर्वी उपलब्ध नसलेली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचं आयुक्त गायकवाड यांनी सांगितलं। महाराष्ट्रातून 2,61,000 टन साखर निर्यात झाल्याची माहिती आयुक्त गायकवाड यांनी दिली। ऊसाला लागणाऱ्या पाण्याविषयी आयुक्त गायकवाड म्हणाले, आम्ही ऊसाच्या शेतीवर बंदी घालण्याचा प्रयत्न करत नाही, पण पाण्याच्या वापरासंबंधी काहीतरी शिस्त असायला हवी। ही प्रक्रिया निश्चित दीर्घकालीन आहे।